प्रिय श्रोता सेवा कार्यक्रम सच्चो सर रीते मेवा स्वागत है यू पाकु आशा है यू के इत कार्यक्रम ते मे कुन आत्मिक लाभ पुट्टल सच्चो शांति उन्डे जिंदगी तलाई सच्चो सर री पुट्टल ते इदिना पहले की अमट परमेश्वर ता संदेश तुन केंच कम वलट अमट उन्दी मधुर पाटा केंच कम
सच्चो सरी येशु ना गईव सारो मंदी सच्चो सरी येशु ना गईव सारे मंदी परेशानी ढूंढे दुख तकली माड सिदानु वचन के जंग से खुशमंद की ओंडे तात के हन कौत के मन ओंडे वारत के हन खुशमंद की ओंडे तात के हन कौत के मन ओंडे वारत के हन मुसीबत ओंडे दुख तकली हल रोके कीना निकुंता कंसे सच्चो सरी येशु ना गईव सारो मंदी खुशमंद की ओंडे तात के हन कौत के मन ओंडे वारत के हन खुशमंद की ओंडे तात के हन कौत के मन ओंडे वारत के हन सच्चो सरी येशु ना गईव सारे मंदी हमेशा ता जिंदगी सिया नुलबिको खुशमंद की ओंडे ताता के हन कौता के मन ओंडे वाता के हन खुशमंद की ओंडे ताता के हन कौता के मन ओंडे वाता के हन सच्चो सरी येशु ना गई
प्रिय केंजन वालड़ दोस्ता लोड़ीट सच्चो सरी कार्यक्रम तुन केंजन वालड़ सबे भावडू ननी सेलकनू प्रभु यीशु ना पवित्र नाम ते बेगुन सब तुन नवा सेवा प्यारो भाईडीट इत कार्यक्रम ते मिया सप्ता उन्द बार फिर स्वागत है उन्द माकुन आशा है कि इमट सबे प्रभु यीशु ना दया ते अच्छा भलो हाईट होए उन्दे अन्ना भी प्रभु यीशु ना दया ते बिल्कुल चक्को भलो आयन अनि माकुन विश्वास है कि कार्यक्रम तुन केंजा नजरिया ते बिकुन सब तुन प्रभु यीशु ना आशीष पुटसी रहे माता होए उन्डे इत कार्यक्रम तुन केंजा न बात ते बिकुन सब तुन बड़ंग बड़ंग आशीष पुटसी रहे माता है प्यारो भाईडिट इमट माकुन अपनो चिट्ठी ने लिखे किसी जरूर बैकेट अमट मी नल प्रभु ईसुन से बिनती की कोम प्रभु जी मी बस सब मुसीबत तुन हटे क्या नुल प्यारो भाईडिट इमण माकुन इन्होंने चिट्ठिंग लिखे किसी हमेशा रोता के मना के अमट मी वंग चिट्ठी ना आशा की कोम प्रिय दोस्त लोरिट अमट मी बा सेवत लाई हमेशा तैयार है यम भाईडिट इत कार्यक्रम ता पाए ते इमट अपनो संग वालडुन भी जरूर वैकित इत दे मावल प्रभु ना सच्चो भक्ति अन ते वड़ट भाईडिट अनी सेलकनिट अमट अपनो नेटाइत बाइबल अध्ययन ता कार्यक्रम तुन शुरू किया ना मुन्ने परमेश्वर दाऊन से बिनती की कोम प्रिय दोस्त लोरिट इमट भी ना संग ने पूरो विश्वास तल प्रभु से इहुन बिनती की प्रभु जी अमर सब उन्दिवार फिर यीशु मसीह ना नाम ते सच्चो मन तल नी करो वाई तुरम उन्डे अमर ने कुन मन तल धन्यवाद स्यातुलम की इमामा कुन अबे तक अच्छा वालो एतो नी उन्डे वायन वाले सब दुख तकलीफ नी मुसीबत तल पिसूची इरतो नी यू सब मंदिंग लाई भी अमर ने कुन मन तल खूब धन्यवाद स्यातुलम प्रभु जी इत समय ते बाइबल अध्ययन क्या ले मावा मदद की इद मावानी से बिनती आन प्रभु जी उंडे माकुन अकल सिम की अमट बिनीवा पवित्र वचन तुन खूब अच्छा तल पुंजी सके माइकुन प्रभु जी अमट सब पापी डाना मावंग सब पाप नु इमा माफ की उंडे अपने पवित्र नतुडे नुरसे सिम प्रभु जी इंगा अमट बड़ांग तलहका कम मावा तलहकान मुन्ने इमा पुनतो ने की माकुन बड़ंग बड़ंग चीज कना जरूरत है अमर ने कुन सब मादिंग लाई धन्यवाद सीता के इत बिंदी तुन यीशु मसीह ना नाम ते तलहकी तो ना आमीन इहू ने आई प्यारो भड़ित अनि सिलकनित ने नमट अपनो नेटाइत बाइबल अध्ययनता कार्यक्रम ते पुरानो नियम तल पहलो राजाना किताब तल नालुं पाठ ना अध्ययन किसे रहे माइको ते वड़ट भाईडिट इमट अपनो सब काम धंधोनु घड़ी में छोड़े किसी प्रभु ईशु ना सच्चो वचन तुन किंजट प्रभु जी मिवा जीवते आनंद खुशी उन्डे मन ते पुरु शांति सियानोल दोस्ता लोड़ीट नैना मट अपनो कार्यक्रम ते नालू पाठ तुन शुरू किसी रहे मातुलम ते वड़ट भाईडीट अमट प्रभु ना सच्चो वचन तुन केंजन लाई अपनो आप तुन तैयार की को प्यारो भाईडीट इगनावा अनि मिलाई उन्दी आत्मा ता संदेश है अमट इतले विचार क्या ना पसंद क्या तुलम कि परमेश्वर मन मन से खूब प्रेम क्या तो लई बोल दया कहन वाले अने कृपा कहन वाले अंदुल वोन मानवाना पाप वाले हालत पर रो दयावत अंड बोल भावना ते वासिकुन बोल मानवाना पाप नु माफ किसी सीतुल नवड़ प्यारो दोस्तालो रीट परमेश्वर इच्छो आसानी तल मवां पाप नु माफ हल की सके मायोल प्रभु यीशु क्रूस पर रो वरो ले इधर लड़ाई तुन की तो लाई बोल अपनो ही कीमती नतुर तुन पोतन लाई सिसी सीतो लाई प्रभु यीशु क्रूस पर रो अपनो ही नतुर पहुंचिकुन माँ को नित शांति सीतो लाई परमेश्वर ता संग ने मवा मेल मिलाप प्रभु यीशु ना कीमती नतुर ता जरियतल आता है इद्दे नहीं जरियते अमट सच्चो शांति ते सोड़ी सी सके मैतुरम इत पार्ता पहलो कुछ वचन ते राजा सुलेमान नोड़ अधिकारी डे बारे ते वहतुलियो आपे डल कुछ राजा दाऊद नोड़ मर्क आंदो दूसरो रिश्ता दल वो नोड़ भतीजा लोड़ आंदो राजाल सुलेमान तो पूरो इसराइल तपरो राजाल बने किसी मत्तोड़ उन्डे वो नोड हाकिम येड मत्तोड़ यानी कि साधक नोल मर्री अर्जियाल भक्तल उन्डे सीसा नोल मर्री एलिहोरिप उन्डे अय्या प्रधान मंत्री मत्तोल ते अमट मुन्ने हुड़कों की बड़ंग लिखे मताई प्री केंजन वाले दोस्तालुड़ित अय लुद नोल मर्री यहोशापात इतिहास तुन लिखे कहन वाले मंजीतोल फिर यहोयादा नोल मर्री बनायल खास मुख्याल मंजीतोल उन्डे साधोक अनि एब्यतार भक्तालोड मत्तोड उन्डे नातान नोल मर्री अर्जियल भंडार वाले लुगुड़ परो मुख्याल मंजीतोल उन्डे नातान नोल मर्री जाबूद भक्ताल उन्डे राजा नोल दोस्त भी मत्तोल उन्डे अहिशार राज परिवारता परो मत्तोल उन्डे अब्दानोल मर्री अदोनीराम बेगार न परो मुख्याल मंजीतोल उन्डे सुलेमान तोड़ बारा भंडारीर मंजीतोल यड़ पूरो इस्राएली अधिकारीर आसिकुन राजाल अनि वोना रोत लाई खाना ता इंतजाम कींदोड़ उन्डे इदरंग ने वोड़ पुरकाम तुन संभले मांदोड़ वड़ुल वड़ुल मान वाल हरेक वर्षा ते अपनो अपनो पक्को कीतल वाले महीना ते इंतजाम कींदोल उन्डे वोड़ा पड़ो यू मत्ता ज्ञाने की एप्रेम ता मट्टा वाले देश ते बेनहुर उन्डे माकस सालबीम बेत सेमेस उन्डे एलोन बे थानन से बिंदे कर मत्तोल अरुपोत ते बेन हिसेद बुना अधिकार ते सीको अने हेपेरता सारो देश मत्ता दोरता सारो ऊंचो देश ते बेन बीना दाब बुना झनी सुलेमान राजा ना म्याड तापत मंजीता उन्डे अहि लुद नोल मर्री बानल जिन अधिकार ते तानक मगिद्दो उन्डे बेतसान न अत सब देश मत्ता इद सारतांता करुम उन्डे यजरेल मुलुकता नीचो उन्डे बेतसान तल अरिकुन आबेल महुला तक फैले मासी मंजिता यानि कि योक मामता किनार तक फैले माता है उन्डे गिला मुलुकता रामो देश ते बेन गेबेर मत्ता बोना अधिकार ते मन से याईर ना गिलाद ना नाक मत्ता यानि कि इद्दे नई अधिकार ते वाशंता अर्गोपता देश मत्ता आपी शहर ता नालूं देखा पीतल ना बेड़ा वाले साठ पड़ंग पड़ंग नाक मंजितंग ಒಂಡೆ ಇದ್ದನೋಲ್ ಮರ್ರಿ ಐನದ ನ ಕೈದೆ ಮೆಹನ್ನೆ ಮಂಜಿದ ನ ತಾಲಿತೆ ಐ ಮಾಸ್ ಮತ್ತೋಲ್ ಯಲ್ ಸುಲೇಮಾಂತ ಬಾಸ್ ಮತ್ ಪಡೋಡ ಮ್ಯಾನ್ ಬಿಯ ಕಿಸಿ ಮತ್ತೋಲ್ ಒಂಡೆ ಆಶೀರಾನಿ ಆಲೊತ್ತೆ ಹುಸೇನೋಲ್ ಮರ್ರಿ ಬಾನಲ್ ಇಸ್ಸಕಾರ್ ಮುಲುಕ್ತೆ ಪಾರುನೋಲ್ ಮರ್ರಿ ಯೌಶಪಾತ್ ಒಂಡೆ ಬಿನ್ಯಮೇಂತೆ ಎಲನೋಲ್ ಮರ್ರಿ ಸಿಮ್ಮಿ ಮತ್ತೋಲ್ ಪ್ಯಾರೋ ಭೈಡಿ ಜನಿ ಸೇಲಕ್ನಿಟ್ ಉರಿನೋಲ್ ಮರ್ರಿ ಗೇಬೆರ್ ಗಿಲಾದ್ ಮುಲುಕ್ತೆ ಯಾನಕಿ ಎಮೆರಿನೋಲ್ ರಾಜಲ್ ಸಿಹೋನ್ ಅನಿ ಬಾಸಂತೋಲ್ ರಾಜಲ್ ಉಕ್ತ ದೇಸ್ತೆ ಮತ್ತೋಲ್ ಇತ್ಪೂರ್ವ ದೇಸ್ತೆ ಓಲೆ ಭಂಡಾರಿ ಮತ್ತೋಲ್ ಯೌದ ಅನಿ ಇಸ್ರಾಲ್ ದೇಸ್ತೋಳ್ ಲೋಗೋಳ್ ಲೈಸೋಂಗ್ ಮತ್ತೋಳ್ ಓಡ್ ಸಮುದ್ರ ತಾ ಕಿನಾರ್ ಪರೋಡ ರೇತಾತ್ ಲೇಕ ಲೈಸೋಂಗ್ ಮತ್ತೋಳ್ ಉಂಡೆ ತಿತ್ತಕ್ಕೆ ಉಟ್ಟಕ್ಕೆ ಖುಷಿ ಮಾನಕಿ ತಾಕೆ ರೇಮಾತೋಳ್ ಸುಲೇಮಾಂತೋ ಮಹಾನದ್ ತಲ್ ಅರಿಕುನ್ ಪಲಿಸ್ತೀನ ದೇಸ್ ಉಂಡೆ ಮಿಸರ್ ದೇಸ್ ತಾ ಕಿನಾರ್ ಲೋಕಸ್ ಸಬ್ ರಾಜನ ಪರೋ ರಾಜ್ಪಾಟ್ ಕಿಂದುಲ್ ಒಂಡೆ ಒನೋಡ್ ಲೋಗೋಳ್ ಸುಲೇಮಾನ್ ರಾಜನ ಜೀವನ್ ಮೇಂಡ್ ದಾನ್ ಅರಿ ವಂದೋಳ್ ಒಂಡೆ ಬೂನ ಬಸ್ತೆ ಮಂದೋಳ್ ಒಂಡೆ ಸುಲೇಮಾನ್ ರಾಜನ ಉಂದಿ ದಿಯತ ರಸೋಯ್ತಿ ಇಚ್ಚೋ ಖರ್ಚ ಆಂದ್ಕಿ ಯಾನಕಿ ತೀಸ್ ಕೋರ್ ಮೇದಾ ಸಾಟ್ ಕೋರ್ ಪಿಂಡಿ ದಸ್ ತಯಾರ್ಕಿ ತಲವಾಲೆ ಕೋಂದಂಗ್ ಮೆಹ್ತನ್ ವಾಲೆ ಇಪಿಟಾಲ್ ಬೀಸ್ ಕೋಂದಂಗ್ ಉಂಡೆ ನೂರ್ ಭೇಂಡಾಲ್ ಯಟಿಂಗ್ ಒಂಡೆ ಇವೆನ್ ಚೋಡಿ ಕಿಸಿ ಹಿರನ್ ಯಾನಕಿ ಡಂಗು ಡಂಗ್ ಜಾನ್ವರ್ ಒಂಡೆ ಪಾಲಕಿ ತಲವಾಲೆ ಪೆಟ್ಟೆಂಗ್ ಬಾಡಿಕಿ ಮಾನದ್ ನ ಇತ್ಖಾಕ್ ನ ಸಾರೋ ದೇಸ್ ಪರ್ರು ಯಾನಕಿ ತಿಪ್ಸ ತಲ್ ಅರಿಕೋನ್ ಅಜ್ಜ ಮುಲುಕ್ ತಗ್ ಜಿತ್ತೋ ರಾಜಲೋಳ್ ಮತ್ತೋಳ್ ಗುರ್ ಸಪ್ತ ಪರ್ರು ಸುಲೇಮಾನ್ ರಾಜಲ್ ರಾಜ್ಪಾಟ್ ಕಿಂದೋಲ್ ಅಂಡೆ ಅಪ್ನೋ ನಾಲುಂಟೆ ಖಾಕ್ ನೋಡ್ ಸಬ್ ಪದನ್ ವಾಲೆಡ್ಸಿ ಮೇಲಿ ಮಿಲಾಪ್ ಇರಂದೋಲ್ ದಾನ್ ಮುಲುಕ್ ತಲ್ ಅರಿಕೋನ್ ಬೇರ್ ಸೇಬ ಮುಲುಕ್ ತಗ್ ಸಬ್ ಯಹುದಿಡ್ ಅನಿ ಇಸ್ರಾಯೇಲ್ ಅಪ್ನೋ ಅಪ್ನೋ ಅಂಗುಡ ವಾಡಿ ಅನಿ ತೋಯ ಮಳತ್ ನೀಚೋ ಸುಲೇಮಾನ್ ರಾಜನ ಜೀವನ್ ಮೇಂಡ್ ಬಿನಾ ಡರ್ತಲ್ ಮಂದೋಳ್ ಪ್ರಿ ಕೆಂಜನ್ ವಾಲೆಡ್ ದೋಸ್ತರುಳಿಟ್ ಅನ್ನಮಿವ ಧ್ಯಾನ್ತೋನ್ ಇದು ವಚನ್ ಪರ ಓಯನ ಚಾಹೆಮೈತೋನ ಕೋಡ ಲಳೈಕ್ಯಾನ್ ಲೈ ಆಯ್ತಾಯಿ ನ ಪರಮೇಶ್ವರ್ ಕೋಡನ ಗಿಂತಿ ಬಳಕ್ಯಾನ್ ಲೈ ಮನಕಿಸಿ ಮತ್ತೋಲ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ಕೋಡನು ಜನಿಕ್ನ ಗಿಂತಿ ಬಳಕ್ಯಾನ್ ಲೈ ಮನಕಿಸಿ ಮಂಜಿತೋಲ್ ಒಂಡೆ ಇದನ್ ಲೈ ಓಲ್ ಒಂದು ಖಾಸ್ ರಂಗ್ನ ನಿಯಂ ಸಿಸಿ ಮತ್ತೋಲ್ ಓಲ್ ಅಪ್ನೋತ್ಕರು ಲೈ ಸೋಂ ಕೋಡಂಗ್ ಮಿನಿ ಇರ್ಮಕಾಯಿ ಒಂಡೆ ನಾಹಿ ಓಲ್ ಕೋಡಂಗ್ ಬಳಕ್ಯಾನ್ ಲೈ ಲೋಗುಡೋನ್ ಫಿರ್ ಮಿಸರ್ ದೇಸ್ತೆ ರೋಹಿಲ್ ಬಾಳಿಕಿ ಪರಮೇಶ್ವರ್ ನಿಸೆ ವಂಕ್ತೊಲೈ ಇಮ್ಮ ಸರ್ರಿ ತಲ್ಬ ಪೊಳೆ ಮಿನಿ ಮಲ್ಲಕಿ ಪ್ಯಾರೋ ಬಾಯಿಟ್ ಬೋಲ್ ಅಪ್ನೋತ್ ಲೈ ಲೈಸಂ ಜನಕ್ ಮಿ ಮಿನಿ ಇರ್ಮಕಾಯಿ ಇವನ್ ಮಿನಿ ಆಯ್ಮಕಾಯಿ ಕಿ ಕೋಡಂಗ್ ಅನೆ ಜನಿಕ್ ರಂಟೆನ ಗಿಂತಿತೆ ಜಾದ ಬಳೆ ಮಾಸಿ ಧನೋಳ್ ವಚಂತೆ ಅಮಟ್ ಪಳೆಮಾಯ್ತೊಳಂ ಕಿ ಸುಲೇಮಾನ್ ತಾ ಕರ್ರುಂ ಕೋಡಂಗ್ ಇರ್ರನ್ ಲೈ ನಾಲುಂಗ್ ಹಜಾರ್ ಕೊಟ್ಕಾಂಗ್ ಮಂಜಿತಾಂಗ್ ಇದ್ರಂಗ್ ನೆ ಸುಲೇಮಾನ್ ರಾಜಲ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ತಾ ಇಚ್ಛಾ ತಾ ಖಿಲಾಪ್ತೆ ಕೋಡನ ಗಿಂತಿತೋನ್ ಬಳಕಿತೋನ್ ಈ ವಚಂತೆ ಮಕುನ್ ರಾಜ ಸುಲೇಮಾನ್ ತಾ ಜ್ಞಾನ್ ತಾ ಭಾರತೆ ವ್ಯತ್ತಳಿ ದಿನುಕ್ತೋ ಅದೇಸ್ ಆನ್ ಬಿಗಟಲ್ ಪ್ರಭು ಈಶುನ್ ಮಿಡುತ್ತಾಕೆ ಬುದ್ ಲೋಗೋಳ್ ವಾಸಿ ಮತ್ತೋಳ್ ಈಗ ಮಾಕುನ್ ಬದಕಿತೋಳೈಕಿ ಸುಲೇಮಾನ್ ರಾಜಲ್ ಮೂನ್ ಹಜಾರ್ ನೀತಿ ವಚನ್ ಲಿಖೆ ಕಿತೋಲೈ ಓಲ್ ಪಳಂಗ್ ಮಳಾಕನಾಲ್ ಅರಿಕುನ್ ದಿವಾಲ್ ಪರ್ರು ಫೈಲೆಮಾನ್ ವಾಲೆ ಸಾಧಾರಣ ವೇಲಿನಭಿ ಭಾರತೆ ಪುಂದುಲ್ ಓಲ್ ಜೀವ ಜಂತು ನ ಭಾರತೆ ಭಿ ಪುಂದುಲ್ ಓಲ್ पीटे ना भारे ते भी पुंदन वाले मत्तुल उल्कीड़ंग अनि मीन के भारे ते भी पुंदुल राजा सुलेमान तुन यू मादे न भी अच्छा ज्ञान मत्ता बड़ी की बोल अवे न बारे ते अध्ययन किसी मत्तुल सुलेमान राजन यू काम ते भी पड़ा लगन मंजीता सुलेमान राजल खूब अकल वाले मंजीतोल दुनिया ता अलग अलग देश नाल लोग उड़बोन करूं ज्ञान ता मादिंग केंजन लाई वांदोर मा करूं राजा सुलेमान तंग कुछ नीति वचन आयो प्यारो भाईडी चनी सेलकनेट नीति वचन खास तौर तल जुवन मान वालो लाई वाको ज्ञान ता मांदी पुट्टी ताई इदु उन्दी वाको किताबान जुवन मान वालो लुन अपनो इद दुनिया ते बहुन जीवन काटे क्या न चाहिए यू सब मांदी इत किताब ते लिखे माता है प्रे दस्तर उड़ित नवमी से बिनती है कि इमटित नीति वचन पढ़ोडा किताब तुम जरूर पढ़माई के ईपी मिलाई अच्छा मांदी लिखे माता है ई गमी कुन व्यापार ता संबंध ते भी सच्चो सर री पुटल ई गमी कुन समस्ता जीवंता लाई रास्ता जीवंता लाई लैसोंग खास शिक्षा पुट्टानु इवन पढ़े मान वालन से इमट मसी तो हल बने माइके या फिर मीवा मुक्ति तो हल आज सके मानल पर हां मीकुन मीवा जीवंता लाई खास सच्चु सर्री जरूर पुट्टल फिर वो ना रत्ना कोडन लाई सुलेमान राजा ना 40,000 कोटकांग मंजीता और वो नोड 12,000 कोडंग पर रो उद्दन वालेड मंजीतो और वो भंडारेड अपनो अपनो महीना ते राजा सुलेमान तलाई अंडे जित्तो वना मेज पर रो वंदोड वो सब तलाई तिंदाना इंतजाम किंदोल बद्दे भी चीजता अग्गा कमीहल वांदु ओंडे कोडन लाई अने तेज ताकन वाले कोडन लाई बहुंचारा ता कमी वांदु अग्गा हुकुम ता अनुसार वडुल वडुल जनान चारा अरी रोंदु ओंडे परमेश्वर सुलेमान राजन खूब अकल सीतुल ओंडे वो ना समस्तुन खूब बड़े किसी सीतुल ओंडे वो ना जीवते समुद्र किनारता रेता तले का बेगिनती गुण सीतुल सुलेमान राजा ना ज्ञान दिनुक तो देश नोट सब मंदन वाले ओंडे मिस्री लोगोड़ा अकल तल भी बड़े मासकुन ज्ञान मंचीता बोल तो ओंडे सब मान वालोड़ से बल्कि ऐतान एजरे ही ओंडे हिमान अनि माहौल नोल मर्री कल कोल ओंडे दर्दा नाल भी ज्यादा अकल वाले मंजीतोल ओंडे बोना नाम नालूंटे खाक ना सब जाति ने फैले मासियत बोल 3,000 नीति वचन लिखी की तोल ओंडे बोना 19,000 सयुंग विसोड़िंग भी है फिर बोल लबालोंता देवदारु नल अरिकुन रोपटल फिरता के जूफा तक ना सब मड़क ना चर्चा उंडे जानवर पिटेंग उंडे पीटे बलते ताकन वाले जंतुं उंडे मीन ना विचर्चा कीतुल उंडे देश देश तोड़ लोगोड़ दुनिया तोड़ सब राजा लोड़ा खाक नल भोड़ सुलेमान राजा ना अकल ता चर्चा किंची मत तोड़ उन्हें ज्ञान ता मादिं किंजन लाई वाता के हंदोड़ इच्छो ज्ञान परमेश्वर सुलेमान राजन सिसिमत तोल भाईडिट इमट भी प्रभुन परो विश्वास के वल मिकुन भी सब चीज सियानुल प्यारो भाईडिट अनी सेलकनिट अमट उन्हें मादिनु मन्ने उड़कोम पवित्र बाइबल ते इहुन लिखे माता है पत्रस ना अनि यवना नहीं मथुर सी सबत और लोगोड़ खूब अचंबा की तुड़ बाड़ी के समझमा दुड़ के यड़ मामूली अनपढ़ आदमी रंदुड़ वोड़ चीने मातुड़ की यड़ ईसु संग आसी मत तोड़ पर चौक को की तोल लंगड़न हुड़ सी खिलाफते बड़ांगे भी इंदाना हईले बनेवायो चेलल उन बारो रोची आपुसते उन विचार किया लातुड़ यड़ उन बड़ांकी कट यरूशलम ते सब मदन वाले पुत्तोड़ की यड़ा जरिया ते फड़ा अचरसता काम आसी अत्ता इदनेन कार क्या ना हेले आयो पर लोगोड़ा न डूम इदमान दी उंडे फैल हेले मायो इदने नल वोड़ून मना केवड़म की इत पड़ोल ये ची बोने मिनी वंक मट ते पत्रस तोन अनि यहुनन केसी वोड़ून चितो ने सीतोड़ की ईसु न पड़ोल ये ची बड़ंगे मिनी वंक मट प्रिय दोस्ता लोड़ीट इंगमावा नेटाइत बाइबल अध्ययन का कार्यक्रम गई खत्म आई ताई मुन्नेडा कार्यक्रम ते मिसे फिर दूसरो बार मुलाकात आयल प्रभु यीशु में कुन वचन नजरिये ते आशीष सेविल
के मावा कार्यक्रम सच्चो सर्री केंस्ते माकुन विश्वास है कि इद कार्यक्रम ते मिकुन सब तुन आत्मिक फायदा पुट्टा होए यदि इद कार्यक्रम तुन केंजा ना बाते मीवा मनते बांगे भी सवाल पैदा आयते होए या फिर मीवा जीवाते बांगे भी शंका होएते इमाट मासे इद पताते संपर्किम मावा पता है यो
कार्यक्रम सच्चो सर्री TWR इंडिया पोस्ट बॉक्स नंबर सयुंगरंड छिंदवाड़ा 480000 उन्दी मध्य प्रदेश मावा फोन नंबर है 9700780993993 मावा ईमेल पता है gundi@radio882.com पता उन्दी बार ओंडे केंची एनट कार्यक्रम सच्चो सर्री TWR इंडिया पोस्ट बॉक्स नंबर सयुंग रंड छिंदवाड़ा 480000 उन्दी मध्य प्रदेश मावा फोन नंबर है 9700780993993 मावा ईमेल पता है gundi@radio882.com